नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. नूतनीकरण केल्ल्या फोंड्या नगरपालिकेचे ग्रंथालय आनी ई वाचनालयाचे उक्तावण मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलें. पणजी शिगमोत्सव समिती वतीन 3 ते 8 मार्च मजगतीं 37व्या शिगमोत्सवा निमतान तरेकवार कार्यावळीचे आयोजन केलां. गोंय बायलां आयोगान दक्षीण गोंय ग्रामीण उदरगत मंडळाच्या बायलां आनी भुरगीं उदरगत संचालनालयाच्या आदारान आयज संवसारीक बायलां दीस सुवाळो मनयलो. राजस्थानात उदयपुरात जाल्ल्या पहिल्या अखिल भारतीय उजो पालोवपी सेवा खेळा सर्तीत गोंयच्या उजो पालोवपी जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करत वट्ट 9 पदकां जिखली. आता पुराय खबरो. भांडवली गुंतवणूक 2023-24 खातीर राज्यांक खास मजत. ह्या येवजणेअंतर्गत नूतनीकरण केल्ल्या फोंड्या नगरपालिकेचे ग्रंथालय आनी ई वाचनालयाचे उक्तावण मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केले. ग्रंथालयांनी आधुनिक सुविधा उपलब्ध करून ग्रंथालयांचो दर्जो सुधारप हो ह्या येवजणेचो उद्देश आसा. हो उपक्रम भौशीक ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आनी शिक्षण संसाधनांची सुविधा सुदारपा खातीरच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेची देख आसा. हो प्रकल्प भौतीक मुळाव्या सुविधांनी सुदारणा करप, डिजिटल सुविधा सुरू करप आनी ज्ञान आनी शिक्षणाच्या मळार भौशीक प्रवेश वाढोवपाचेर लक्ष केंद्रीत करता. सरकारान गोंयांत 168 ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करपाची मोख दवरल्या आनी तातूंतल्या 20 ग्रंथालयांचे काम आदींच पुराय जाल्ले आसा. डिजिटल शिक्षणाच्या संदीक प्रोत्साहन दिवपा खातीर आनी ग्रामीण आनी शारी भागामधले प्रवेशांतर भरून काडपा खातीर केंद्र सरकाराच्या मजतीन ई वाचनालयाक सहकार्य करतात. वाचन संस्कृतीत सहभाग वाढोवपा खातीर ज्येष्ठ नागरिकांक लेगीत प्रोत्साहन दिवपाचे उपक्रम घेतात. ह्यावर उलयतना मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयच्या युगांत अद्ययावत रावपा खातीर आधुनीक ग्रंथालयांनी पारंपारीक वाचन संस्कृतीक डिजिटल माचीची जोड दिवपाची गरज उक्तायली. तांणी विद्यार्थ्यांक गोंय लोकसेवा आयोग आनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांच्या तयारी खातीर ई लायब्ररी सुविधेचो उपयोग करपाक सांगले. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण कुशळटाय विकास आनी वाचन संस्कृती मदली गुंतवणूक ही 2047 मेरेनच्या विकसित भारताची बुनियाद आशिल्ल्याचे सांगून सुलभ ज्ञान सुविधा वरवीं मानवी विकासाक बळ मेळटा अशे सांगले.
आता पर्यंत आम्ही जवळपास 20 लायब्ररी कंप्लीट केल्यो. 168 लायब्ररी आमकां कंप्लीट करपाक जाय. त्याच्या खातीर म्हजे सरळ म्हणणे आहा की ग्राम पंचायतींनी इनिशिएटिव्ह घेवची. आपल्या भागात बऱ्या कॉमन प्लेसीचेर जी शाळा बंद पडलेली आसा जाल्यार ती शाळा दाखोवची. अदरवाईज आमचे गव्हर्मेंट हायस्कूल आणि गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल हांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन त्या पंचायतीचं रेझोल्युशन घेऊन आमच्याकडे बेगिनात बेगीन दिवचो. 168 लायब्ररीज गोंयात जर अश्यो झाल्यो जाल्यार विचार करात की कितले वातावरण चेंज जातले, ते कितले भुरग्यांक आम्ही पोषक शिकपा खातीर आणि वाचपा खातीर अशें एक वातावरण क्रिएट करतले.
पणजी शिगमोत्सव समिती वतीन 3 ते 8 मार्च मजगती 37व्या शिगमोत्सवा निमतान तरेकवार कार्यावळीचे आयोजन केला. 3 तारखेक आझाद मैदानाचेर गुलालोत्सव जातलो जाल्यार 7 मार्चाक पोरणे सचिवालय ते कांपाल मैदान मेरेन चित्ररथ मिरवणुकेचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो हांणी दिली. समारोप पणजी जाल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. ह्या वेळार शांताराम नायक, मंगलदास नायक आनी किशोर नार्वेकार हजर आशिले. मंगळारा 3 मार्चाक सकाळी 9:30 वरांचेर श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पारंपारीक रोमटा मेळ आझाद मैदानाचेर पावतलो. उपरांत आझाद मैदानाचेर रंगपंचम जातली. 4 मार्चाक सांज वेळार 7 वरांचेर आझाद मैदानाचेर संगीताची कार्यावळ जातली. 5 मार्चाक सिद्धकला, 6 तारखेक सुरसंगम, 7 तारखेक यो घर तुमचेच हे कोंकणी नाटक जाल्यार 8 मार्चाक लांबोडणे खणी ह्या कार्यावळीचे आयोजन केलां. मिरवणुकेत शिस्त येवचे खातीर अंदू चडांत 150 जाणांकूच परवानगी दितले. रोमटा मेळ लॉटरी पद्दतीन निवडटले. हे खातीर इच्छुकांनी 4 मार्चाक समितीच्या पणजेच्या कार्यालयात सकाळी 10 ते दनपारा 1 मजगती हजेर रावचे. अंदूच्या शिगमोत्सवात वेगवेगळ्या मळार वट्ट 10 पुज्य 57 लाख रुपयांची इनामां दितले. अंदू समिती वतीन उमाकांत वाडकार, सुरेंद्र वळवयकार, मॅक्सी परेरा आनी अवधूत आंगले हांचोय भोवमान जातलो. मडगांव शिगमोत्सव समितीन आयोजीत केल्ल्या शिगमोत्सवाचे आयज मडगांवच्या पिपळापेडाचेर नाल्ल पुजून उक्तावण जाले. समितीचे अध्यक्ष आनी भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, समितीचे सचिव आनी आदले आमदार दामोदर नायक, नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकार, मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांचे हाजिरेत आयज पेड्यार श्री दामोदराच्या पायार श्रीफळ ओपून ह्या शिगमोत्सवाची सुरवात जाली. हे श्रीफळ समितीचे वरिष्ठ वांगडी अरुण रायकार हांणी उपले. ते उपरांत हे श्रीफळ बेणाच्या तालार समितीच्या कार्यालयात व्हरून थंय स्थापन केले. 12 मार्चाक शिगमोत्सव समितीच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा जातली आनी शेनवारा 14 मार्चाक सांजवेळा 4 वरांचेर रोमटा मेळ आनी चित्ररथांची मिरवणूक मडगांव जातली. ह्या शिगमोत्सवा निमतान समितीन जायत्यो सांस्कृतीक कार्यावळी घडोवन हाडल्यात. समितीचे अध्यक्ष दिगंबर कामत हांणी मडगांवातलो शिगमोत्सव हो एक प्रतिश्ठीत उत्सव अशें सांगले. शिस्त पाळून तो मनोवचो अशें तांणी सगळ्यांक आवाहन केलां. दिवचल तालुक्यात मये, साखळे आनी दिवचल ह्या तिनूय मतदारसंघातल्या भागांनी वर्सुकी पारंपारीक शिगमोत्सव आयजसावन सुरू जाता. साखळी, मये, चोडण, मुळगांव, हरवळे, वज्री, विरडी तशेंच हेर सुवातांनी पारंपारीक शिगमोत्सवाक सुरवात जातली. दिवसाले मेणकुरे मुळगाव साखळे हांगा देवी श्री सप्तशती भुमिका गावठण कुडणे नावेली आनी आमोणा ह्या भागांनी देवस्थानाचो पारंपारीक शिगमोत्सव आयज सावन गुडी पाडव्या मेरेन चलतलो. इतले मजगतीं कुडणेचो प्रसिद्ध असो घड्यांचो उत्सव चालू जाला आनी आयज ताची निमणी रात आसा. फाल्यां दिवचल मतदारसंघांतल्या 6 गांवांतले गडे उत्सव सुरू जातलो तर साखळे हांगा देवी श्री सप्तशती भुमिका देवस्थानाचो शिगमोत्सव सुरू जाता तो संवसार पाडवो मेरेन चलतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचे.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. नवनियुक्त गोय लोकायुक्त न्यायाधीश संदीप काशिनाथ शिंदे हांचो सोपुतविधी 4 मार्चाक सांजेच्या 5 वरांचेर लोकभवन दोनापावला हांगा जातलो अशें दक्षता खात्यान कळीत केलां. धारबांदोडा गोवा मल्टी फॅकल्टी महाविद्यालयान विज्ञान तंत्रज्ञान आनी कोयर वेवस्थापन खात्याच्या पालवान 2 दिसांची राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडल्या. 13 आणि 14 मार्चाक जावपा आशिल्ल्या सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग या विषयावेल्या कार्यशाळेत राज्यातल्या उच्च माध्यमिक शाळांतले शिक्षक आणि विद्यार्थी वाटेकार जावपाक शकतात असे गोवा मल्टी फॅकल्टी महाविद्यालयान कळीत केला. सायबर सुरक्षा संकल्पना एथिकल हॅकिंग पद्धती चाचणी पद्धती आणि न्यायवैजक तपासणी अशा वेगवेगळ्या विषयांचेर या कार्यशाळेत 17 जातली. उद्देग मार सायबर सुरक्षा विषयाचेर येवपी आडमेळी आणि आव्हानां लेगीत या कार्यशाळेत चर्चा घेतली. इच्छुक शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी 10 मार्चा आधी ऑनलाईन गुगल फॉर्मावरवी नोंदणी करची असे धारबांदोडेच्या गोवा मल्टी फॅकल्टी महाविद्यालयाच्या जाळवणदारांनी कळीत केला. गोय बायलां आयोगान दक्षिण गोय ग्रामीण उदरगत मंडळाच्या बायलां आणि भुरगीं उदरगत संचालनालयाच्या आधारान आयज संवसारीक बायलां दीस सुवाळो मनयलो. ह्या निमतान मडगांवांतल्या रविंद्र भवनांत बायलां खातीर मार्गदर्शन सत्र आनी भौशीक सुनावणी घडोवन हाडली. ह्या कार्यावळीचें उक्तावण भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी केले. ह्या वेळार नावेलीचे आमदार उल्हास तुयेकार हजर आशिल्ले. ह्यावर उलयतना कामत हांणी सांगले की सरकारान बायलांच्या समस्या कडेन संवेदनशील रावपाची गरज आसा. केंद्र आनी राज्य सरकारांनी बायलांच्या उदरगती खातीर आनी सशक्तीकरणा खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो आनी उपक्रम चालीक लायल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बायलांक सशक्त करपाचो यत्न करतात. गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांक सशक्त करपाचेर तांणी लक्ष केंद्रीत केलां अशें तांणी मत मांडले. गोंय बायलां आयोग खऱ्यांनीच बायलां खातीर बरो वावर करता अशें सांगले. सध्या देशांत आनी गोंयांत बायलांक जायत्या क्षेत्रांनी मुखार काडपाचें काम चालू आसा. दक्षिण गोंयांतल्या बायलांच्या एनजीओ खातीर एक खाशेलें केंद्र सुरू करून त्या केंद्रांतल्यान बायलांनी तयार केल्ल्या उत्पादनांचें प्रदर्शन मांडप शक्य जातलें अशें तांणी सांगलें. ह्या कार्यावळीक मानाची सोयरी म्हूण गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजाची अध्यक्ष प्रतिमा धूण हजर आशिल्ली. बायलांक आर्थिक नदरेन सशक्त जावपाक हीच वेळाची गरज आसा. हेर राज्या परस गोंयांत बायलांची बरी उदरगत जाल्या अशें तिणें म्हळें. गोंय बायलां आयोगाचे अध्यक्ष रंजिता पै हांणी उलोवपांत ही कार्यावळ घडोवन हाडपाचो हेत सांगलो आनी आपल्या कार्यकाळांत बायलांच्या प्रस्नाकडेन संबंदीत आशिल्ल्या 395 प्रकरणांचेर 1363 सुनावणी जाल्यो आनी 334 प्रकरणां सुटावी जाली अशी माहिती दिली. राज्यातल्या उत्तर गोंय जिल्ह्याच्या पणजी शार महामंडळा खातीर मतदान आनी मेजणी दिसा उत्तर गोंय जिल्ह्याच्या पणजी शाराच्या अधिकार क्षेत्रांतली सगळी परवानो आशिल्ली सोरो विक्री सुवाती 10, 11 आणि 13 मार्चाक बंद उरतले असे अर्थ खात्याच्या महसूल आनी नियंत्रण फाट्यान निर्देश दिल्यात. उत्तर गोंय जिल्हो न्याय दंडाधिकाऱ्यान 6 ते 27 मार्च मेरेन जावपी राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्र काळात परवरीच्या विधानसभा प्रकल्पात सरभोवतणेच्या 500 मीटर वाठारात आणि पणजी पोलीस स्टेशनाच्या क्षेत्रातलो खंयचो भौशीक जागो पाण गल्ली रस्तो चौक वा खंयच्याय उक्त्या जाग्याचेर 5 वा चड व्यक्ती जमा जावपाक आनी मिरवणूक काडपाक वा आयोजीत करपाक शस्त्रां बाळगूपाक लाउडस्पिकराचो वापर करपाक घोशणा दिवपाक आनी मारण लावपाक बंदी लागू केल्या. कामावयले लोकसेवक परवानगी आशिल्ले लग्न सुवाळे निमणे संस्कार वा खंयचोय खास प्रसंग संबंधित जिल्हो न्यायदंडाधिकारी अतिरिक्त जिल्हो न्यायदंडाधिकारी वा उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्या कडल्यान पूर्व लेखी परवानगी घेतल्या ताका ही बंदी लागू ना. राजस्थानात उदयपुरात जाल्ल्या पहिल्या अखिल भारतीय उजो पालोवपी सेवा खेळा सर्तीत गोंयचो उजो पालोवपी जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करत वट्ट 9 पदकां जिंकली. पणजी वेळच्याही नोंद केल्या प्रमाण आज पणजे चडांत चड तापमान 32.6 डिग्री सेल्सियस तर उण्यात उणे 21.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आता खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. नूतनीकरण केल्ल्या फोंड्या नगरपालिकेचे ग्रंथालय आनी ई वाचनालयाचे उक्तावण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केले. पणजी शिगमोत्सव समिती वतीन 3-8 मार्च मजगती 37व्या शिगमोत्सवा निमतान तरेकवार कार्यावळीचे आयोजन केला. गोय बायल आयोगान दक्षिण गोय ग्रामीण उदरगत मंडळाच्या बायल आणि भुरगी उदरगत संचालनालयाच्या आधारान आयज संवसारीक बायला दीस सुवाळो मनयलो. राजस्थानात उदयपुरात जिल्ह्या पहिल्या अखिल भारतीय उजो पालोवपी सेवा खेळा सर्तीत गोयचे उजो पालोवपी जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करत वट्ट 9 पदकां जिखली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.